अरे म्हणा भाऊ, एवढा घाई घाईने कुठे निघालास रे?
अरे घरी जातोय भाऊ.
अरे आपल्याच घरी जातोय, मग इतकी घाई कशासाठी?
अरे तुम्ही लोकांनी ऐकलं नाही, सातवी आर्थिक गणना होते.
आर्थिक गणना?
जशी जनगणना होत असते ना, तशीच आहे ही आर्थिक गणना.
मग त्यात काय असतं?
प्रत्येक घरी पोहोचतील भारत सरकारद्वारे निवडलेले CSC चे इनोग्रेटर. ते याची गणना करतील की देशात कोण कोणत्या प्रकारचे आणि किती उद्योग चालू आहेत.
असं तर यासाठी तुला घरी जायची इतकी घाई झाली होय.
सातवी आर्थिक गणना यशस्वी करा.
चला आपले भविष्य.
सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय भारत सरकारद्वारे जारी.